camera, action.
सेलेब कट्टा
येस आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहेत. मी सांगितलं होतं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मराठी आणि हिंदी टीव्ही सिरियल मध्ये आपण ज्यांना पाहिलंय, मराठी मूवीज मध्ये ज्यांना आपण पाहिलंय, अशा शिल्पा तुळसकर मॅम. सो आता त्या फोन लाईनवर आहेत माझ्यासोबत. हॅलो शिल्पा मॅम.
हाय आकांक्षा.
सगळ्यात आधी आता मला हेच विचारायचंय, सध्या म्हणजे लॉकडाऊन सिच्युएशन आहे, शूटिंग बंद आहेत आणि त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे खरं तर ऍक्टर्सला पण घरी वेळ मिळतोय, तुम्हाला घरी वेळ मिळतोय, कसं वाटतंय काय सांगाल?
घरी वेळ मिळतोय म्हणण्यापेक्षा घरी खूप वेळ मिळतोय. आता अशी परिस्थिती आहे, घरी वेळ मिळतोच. मी करते ऑर्गनाईज तसं, पण आणि दिवस कसा संपतो कळत नाही, कारण सपोर्ट स्टाफ नाही आहे आणि फॅमिलीमधल्या प्रत्येकानेच थोडी थोडी सगळीच जबाबदारी उचलली आहे, त्यामुळे असं काही खूप बर्डन येत आहे असं पण नाही आहे. ज्या गोष्टी आम्ही वीकेंडला करतो किंवा सुट्टीला करतो त्या अलीकडे आता रोज होत आहेत.
93.5 रेड एफएम बजाते रहो.